93.5 Red FM वर मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्रा तुमच्या सोबत आणि मॉर्निंग नंबर वन मध्ये बच्चे मन के सच्चे आणि आता तर सुट्ट्या एन्जॉय धमाल वारे वा क्या बात है. सुट्ट्या म्हटलं की खेळणं आलं, सुट्ट्या म्हटलं की त्या गोष्टी करणं आलं ज्या मनात असतात. सुप्त इच्छांची पूर्तता, मला ह्या ह्या वॉटर पार्कला जायचं, मला ह्या गावी फिरायचं, मला हे विकत आणायचं. व्हेरी गुड. थोड्या वेळापूर्वी चेतनचा फोन आला होता. चेतन म्हणतोय की लहानपण, आपलं जे लहानपण होतं, चेतन आता MBA पास आउट होऊन जॉबला लागलाय, याच वर्षी तसं सगळं झालं. आणि तो म्हणतोय की त्याचं जे हे सांगण्यामागचं कारण काय की त्याचं लहानपण काय खूप जुनं नव्हतं. रिसेंटली एक 15-20 वर्षांपूर्वीची गोष्ट, 15 वर्षांपूर्वी जेव्हा तो लहान होता तेव्हा तो प्रचंड हुंदराळायचा, खूप जास्त खेळायचा. पण आता त्यांच्या शेजारचा मुलगा तो पाहतो, त्याचं म्हणणं आहे हा जो पोरगा हा दिवसभर घरी गेम्स खेळणं, टेलिव्हिजनवरचे गेम्स, त्यानंतर मोबाईल फोनवरचे गेम्स, या सगळ्या गेम्समध्ये तो इंटरेस्टेड असतो जास्तीत जास्त. तिकडे हायस्कोरवर हायस्कोर होत चाललाय. पण त्या मुलाचं वजन खूप जास्त वाढत चाललंय त्यांच्या शेजारी राहणार आहे. आणि त्या वाढणाऱ्या वजनाला कंट्रोल करा असं डॉक्टरांनी आता सांगितलेलं आहे. कारण खाण्यापिण्याच्या सवयी चुकीच्या आणि खेळणं अजिबात नाही, 0%, सकाळी उठून एक्सरसाइज करणं वगैरे या गोष्टी माहीतच नाही. ह्या गोष्टींची सवय पालकांनी मुलांना सुट्ट्यांमध्ये जास्तीत जास्त लावावी. लहानपणी आपल्याला नाही, सुट्ट्या लागल्या चला सूर्यनमस्कार करा, चला उठाबशा काढा, जोर बैठका मारा, या गोष्टी केल्या जायच्या. आता तुम्ही या सगळ्या गोष्टी करू शकता, नाही का? आता तर या गोष्टी फॅशनमध्ये सुद्धा आहेत. इन दॅट केस की नाही यार आता कॉस्कॅन वगैरे हे पण आता एक्स्क्यूज राहिलं नाही, बाहेरची लोकं फॉलो करायला लागले आहेत आपण आपल्या इकडले सगळे प्रकार, तर आपणही करायला हरकत काय. 6601935 पोरांच्या सुट्ट्या, एकूण सुट्ट्यांचं सेलिब्रेशन काय चित्र तुम्हाला दिसतंय शेअर करा जरा 6601935 वर. सुपर हिट्स 93.5 रेड FM, मजा ते राहो.